स्तोत्र संहिता अध्याय 110 दाविदाचे स्तोत्र। माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस। परमेश्वर तुझे बलवेत्र सियोनेतून पुढे नेईल। तो म्हणतो, तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर। तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात। पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहीवरासारखे आहेत। परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही। ती अशी की मलकी सदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस। तुझ्या उजव्या हाताकडे असलेला प्रभू आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा बिमोड करील। तो राष्ट्रांमध्ये न्यायनिवाडा करील, रणभूमी प्रेतांनी भरील, चोहोकडे मस्तके फोडील। मार्गाने चालत असता तो ओहोळातले पाणी पिईल आणि आपले डोके वर करील।